नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामतुंगा प्रादेशिक खबर दिता. भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या उगडासाक काल संविधान दिस मनयलो. संविधानान दिल्ले हक्क सगळ्या मेरेन तशेंच तरणाट्या पिळगे मेरेन पावचे, संविधानान दिली जबाबदारी कितें, सरकारान कितें करचें आनी लोकांनी कितें करचें हाची म्हायती विशीं जागृताय करपाच्या हेतान भारतीय जनता पार्टीन संविधान दिसाची कार्यावळ आयोजीत केली. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत उलयताले.
आयचो जो आशिल्लो कॉन्स्टिट्युशन आयच्या नवीन जनरेशना पर्यंत पावचे, संविधान दिल्ले हक्क हे सगळ्या पर्यंत पावचे आणि विशेष नवीन यंग जनरेशन जेका जेन झी म्हणतात तांकां कॉन्स्टिट्युशनचे महत्व समजचे आणि तातूंत बरयल्ल्यो आपल्यो जबाबदारी कितें ह्योय समजपाच्यो. म्हणजे हितून दोन गजाली आसा जेका आमी म्हणटात सरकारान कितें करचेले आणि लोकांनी कितें करपाचे हे बी जे आसा पहिली हक्क हे हक्क आणि न्याय हे दोन्ही कळप गरजेचे आसा.
ह्या वेळार भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग हांणी भारताचे सरकार सदांच संविधाना प्रमाण काम करता, प्रशासन हाताळटा आनी जनतेक बरे सुशासन दिता अशें सांगले.
और भारत का संविधान हम सब 140 करोड़ भारतीयों के लिए मार्गदर्शक भी है और 140 करोड़ भारतीय उसको सम्मान की दृष्टि से देखते हैं. और भारतीय जनता पार्टी संविधान के प्रति वचनबद्ध है और संविधान पर देश चले उसके लिए काम.
ज्येष्ठ साहित्यिक महाबळेश्वर सैल हांका कुवेंपू राष्ट्र पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार भेटोवपाचो सुवाळो कुवेंपू हांच्या जल्मदिसाक 29 डिसेंबराक कुपल्ली शारांत जातलो. सैल हे लष्करांत आशिले. 1965 वर्सा तांणी भारत पाकिस्तान झुजांत वांटो घेतिल्लो. तांकां केंद्रीय साहित्य अकादमीचो पुरस्कार मेळ्ळा. तशेंच हावठन हे कादंबरी खातीर 2016 वर्सा तांकां प्रतिश्ठेचो सरस्वती सन्मान फावो जाला. श्री संस्थान गोकर्ण पर्तकाय जिवत्त मठाक 550 वर्सां पुराय जाल्या. ह्या फाटभुंयेर 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर ह्या काळांत वेगवेगळ्या धार्मीक, सामाजीक आनी सांस्कृतीक कार्यावळींचें आयोजन केलां. फाल्यां 28 नोव्हेंबराक आशिया खंडांतलो सगळ्यांत व्हड 77 फुटांचो भगवान रामाच्या पुतळ्याचें अनावरण जातलें. तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे हस्तुकीं पर्तकाय मठाच्या पोस्टल स्टॅम्पाचें अनावरण, तशेंच केंद्रीय वित्त खात्या वतीन पर्तकाय मठाचें चित्र आशिल्ल्या खासा नाण्याचें अनावरण जातलें अशी म्हायती मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष आनी नामनेचे गोंयचे उद्देजक श्रीनिवास धेंपो हांणी दिल्या. ह्या कार्यावळीक राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू, मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नायक आनी हेर मानेस्त हजर आसतले. 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वैमानीक द पायलट ह्या सिनेमाच्या भव्य प्रिमियरात 1960 गोंयांत घडिल्ल्या दोन भावांची काळजाक भेदपी काणी पळयली. दिग्दर्शक नितीश पॅरीस आनी ह्या सिनेमाचें वर्णन गोंयांतल्या संवसाराक बरयल्लें एक उक्तें मोगाचें पत्र जें अजूनय गोंया कडेन संबंधीत आशिल्ल्यो भावना प्रतिबिंबीत करता अशें म्हळां. मजगती तरणाटो चित्रपट निर्मातो सोहम भेंडे हांणी दिग्दर्शीत केल्ल्या झिजो बल्बाक रेड कार्पेट पुरस्कार दिवन भोवमानीत केलो. अर्थपूर्ण विशय आनी घटमूट कथाकथन सांगपी गोंयच्या चित्रपटांक सरकारी तेंको आनी व्यापक माची मेळोवन दितले अशें गोवा मनरिजवण सोसायटीचे उपाध्यक्ष दिलायला लोबो हांणी सांगलां. केंद्रीय आनी राज्य युवा वेव्हार मंत्रालया वतीन 22व्या राज्य युवा महोत्सवाचे 1 आनी 2 डिसेंबर मजगती पणजे कला अकादमीत आयोजन केला अशी म्हायती खेळ मंत्री रमेश तवडकार हांणी दिल्या.
डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स अँड मिनिस्टर ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स भारत सरकारच्या माध्यमातल्यान की यूथ ऍक्टिव्हिटी दर वर्षाक चलता आणि स्टेट फेस्टिवल त्यानंतर नॅशनल यूथ फेस्टिवल अशा प्रकारचो विषय दर वर्षाक असता आणि त्यामुळे 22वा स्टेट यूथ फेस्टिवल हो 1 आनी 2 डिसेंबर कला अकादमी हंगा जाता. त्या संदर्भातल्यो यूथ फेस्टिवल संदर्भात आम्ही सांगता असतानाच गोंय राज्याक आम्ही स्टेट यूथ पॉलिसी दिल्ली असा.
राष्ट्रीय एकात्मता, सामुदायिक समरसताय, भावपण आणि साहसाची भावना वाढवण्याच्या हेतान या महोत्सवाचे आयोजन करतात. अनुराजी युवा महोत्सव 3 घटकांनी जातलो. सांस्कृतीक ट्रॅक, इनोव्हेशन ट्रॅक म्हणजे सायन्स मेला आणि विकसित भारत चॅलेंज ट्रॅक. हातून सांस्कृतीक ट्रॅकात लोकगीत गट, लोकनाच पंगड, घोषणापत्र, कथालेखन, कवितालेखन, चित्रकला, रांगोळी आणि फोटोग्राफी असतली. हातूंतल्यान विजेतो राष्ट्रीय पांवड्यावेल्या युवा महोत्सवात वांटो घेतलो जाल्यार राज्य युवा महोत्सवात जैतिवंत जाल्ल्या जैतिवंताक 10 ते 12 जानेवारी 2026 मेरेन जावपी राष्ट्रीय युवा महोत्सवात वांटो घेवपाक मेळटलो. गोंयांत आरपोरा हांगा फिडे विश्वचषक बुद्धीबळ सर्तीत उझबेक ग्रँडमास्टर जावोकीर सिंदारोवान चीनाच्या GMV हाका हारावन 2025 वर्साचे विजेतेपद पटकायले. रोमानियात जाल्या ITTF संवसारीक युवा सर्तीत भारतीय टेबल टेनीस खेळगड्यांनी दमदार पदार्पण करून 2 पदकां मदीं 1 रुपया आनी 1 कांशा पदक मिळयलां. पणजे वेळशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत चडांत चड तापमान 33 डिग्री सेल्सियस नोंद जालां तर उण्यांत उणें तापमान 22 डिग्री सेल्सियस नोंद जालां. राज्यांत हवामान सुकें उरपा सयत सकाळच्या वेळार धुकें पातळपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.